नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. बिहारातल्या मतदार वळेरीच्या विशेष सघन सुदारणा म्हळ्यार एसआयआरआय सयत वेगवेगळ्या मुद्द्यांचेर विरोधी पक्षांनी नेटान निदर्शनां केल्या उपरांत लोकसभा दनपारां 12 मेरेन तर राज्यसभा 2 मेरेन तहकूब केली. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 सुरू झाले तेन्ना विरोधी पक्षांनी एसआयआरआयच्या मुद्द्याचेर चर्चा करपाची मागणी करत निदर्शनां सुरू केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी प्रश्नोत्तराचे वर सुरू केले, पूण विरोधकांच्या गदारोळाक लागून तांणी सभागृह दनपार 12 मेरेन तहकूब केले.
सदन के अंदर सदन के परिसर में तख्तियां लेकर नियोजित गतिरोध किया जा रहा है. ये हमारी संसद की परंपरा नहीं रही है. और विशेष रूप से इस सत्र में जिस भाषा का आचरण किया गया, जिस तरीके की नारेबाजी की गई, ये सदन की मर्यादाओं के अनुरूप नहीं है. हमारी कोशिश होनी चाहिए कि हम संसद के अंदर गरिमापूर्ण चर्चा करें.
राज्यसभेतही अशेच दृश्य पळोवपाक मेळ्ळे. गोंधळ सुरू उरिल्ल्यान उपसभापती हरिवंश हांणी सभागृह दनपार 2 मेरेन तहकूब केले. लोकसभा अधिवेशन अनिश्चित काळ खातीर आता तहकूब केला. 21 जुलयाक पावसाळी अधिवेशन सुरू झाले. दनपारा पहिल्या तहकुबा उपरांत सभागृह सुरू झाले तेन्ना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी म्हळें की अधिवेशना वेळार 14 सरकारी विधेयकां सादर केली आनी 19 विधेयकां मंजूर झाली. तांणी सांगले की ऑपरेशन सिंदुरा वेल्यान 2 दिसांची विशेष चर्चा झाली, जी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या उत्तरांत सोपली. लोकसभेत भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या कामगिरीचेरूय विशेष चर्चा सुरू केली असे त्यांनी सांगले. आणि या अधिवेशनाच्या अजेंड्यात 419 तारांकित प्रस्न आसपावीत आशिल्ले, पण सतत पूर्वनियोजित आडमेळीक लागून फक्त 55 प्रस्न तोंडी चापे घेवपाक मेळ्ळे. आणि वेळ वाया गेल्याबद्दल बिर्ला हांणी नाराजी व्यक्त केली आणि म्हळे की अधिवेशनात ज्या प्रकारची भाषा आणि वर्तन दिसले ते संसदेच्या प्रतिष्ठेक अनुरूप नसले. गोयात बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ फेरबदल झालो आणि मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी 2 नवीन मंत्र्यांक मंत्रिमंडळात आसपावीत करून घेतले. आदले मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत तसेच काणकोणचे आमदार आणि आदले सभापती रमेश तवडकर हांचो पणजी राजभवनाचेर हो सोपुतविधी सुवाळो झालो. गोयचे राज्यपाल अशोक गजपती राजू हांणी नवनियुक्त मंत्र्यांक सोपूत दिलो. या समारंभाक मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मुखेल सचिव डॉ व्ही कांदिवेलू आणि हेर मुखेल राजकीय फुडारी हजर आशिल्ले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी दिवाळी आणि छटपूजे निमतान बिहारा खातीर 12,000 खासा गाडी चलतल्यो अशी घोषणा केल्या. आगामी परबां खातीर रेल्वे व्यवस्थेचो नियाळ घेवपाक दिल्लीत बिहार एनडीए फुडाऱ्यांकडे चर्चा केल्या उपरांत तांणी ही घोषणा केली.
दीपावली और छठ के आगामी 2 बड़े त्योहार है, इसके लिए विशेष व्यवस्था की जाए ऐसी डिस्कशन में आया. और साथ ही साथ ये भी ध्यान रखा जाए कि किस तरह से हमारे यात्रियों को रिटर्न जर्नी में सुविधा हो. तो इस चर्चा के बाद में ये तय हुआ 12,000 स्पेशल ट्रेन चलाई जाएंगी, जिससे कि यात्रियों को इन 2 बड़े पर्वों पर किसी भी प्रकार की असुविधा न हो.
परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी रशियातल्या प्रमुख विद्वान आणि थिंक टँक प्रतिनिधीकडेन संवाद साधलो. बसकेवेळार तांणी भारत रशिया संबंध, समकालीन जागतिक भूराजनीती आणि भारताचा दृष्टिकोन हाचेर चर्चा केली.
Last 4 years bilateral trade in goods has increased from 13 billion dollars in 2021 to 68 billion dollars in 2024-25, and it continues to grow. However, a major trade balance has accompanied the growth. It has increased from 6.6 billion to 58.9 billion, which is about 9 times. So we need to address that urgently.
डॉ जयशंकर भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्यावेळा आंतर सरकारी आयोगाच्या 26व्या सत्राचे सहअध्यक्षपदाचेरूय असतले. 22 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट मजगती स्वीडनात जापी युरो 3 लेग्स हिल्स ओपन गोल्फ सर्तीत प्रणवी उर्स, त्वेषा मलिक आणि वाणी कपूर हे त्रिकूट 7 सदस्यांच्या पंगडाचे फुडारपण करतली. या सप्तकात 19 भारतीय खेळाडू सहभागी जातले, जातूंत नवोदित अवनी प्रशांत, अमनदीप ड्रोल, स्नेहा सिंग आणि हिताशी बक्षी आसपावता. भारताची अव्वल स्टार दिक्षा डागरान हिरो बायला इंडियन ओपना सयत व्यस्त 2 सत्रा आदी विश्रांती घेवपाचो निर्णय घेतला. 5 ते 14 सप्टेंबर मजगती चीनातल्या हांगझोत जावपी आशिया चषक सर्ती खातीर 20 सदस्यीय भारतीय बायला हॉकी संघाचे कर्णधार पद अनुभवी मिडफिल्डर सलीमा टेटे हिका दिला. या स्पर्धेत अधिक महत्व प्राप्त झाला कारण विजेत्या पंगडाक 2026 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन FIH बायला हॉकी विश्वचषकात थेट प्रवेश मेळटलो. भारतीय हवामान विभाग IMD आज गुजरात प्रदेशात अतिवृष्टीची शिटकावणी दिल्या. आज सौराष्ट्र आणि कच्छ हांगा अतिवृष्टीची शक्यता उक्तायल्या. मजगती गुजरातात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या दर्या दिल्यात व्हडा प्रमाणात उटंगराचो पाऊस पडला. थळावी धरणांनी न्हंयो उपाट भरून व्हांवता, जाका लागून या प्रदेशात सामान्य जनजीवन विस्कळीत झाल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावल्यो राष्ट्रीय खबरो आयकूंक रावात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.